कधीतरी मातीची साथ येतेच. याच मातीतून अंकुरलेली पालवी पुन्हा पुन्हा वारियाच्या पालखीत बसून माहेरी निघते. नव्या चैतन्यातून फांदीतून अंकुरण्यासाठी पुन्हा सस्ते धस्ते वासंतिक होते. डहाळी सोडायची पण पुन्हा नव्या बहरातून प्रकटण्यासाठी. माणसाला इतकी सहजता जमली तर केवढं भय ओसरून जाईल. मृत्यूतूनच नवा जन्म गात राहील.